ಜಯಶ್ರೀ ಸ್ಟುಡಿಯೋ ಜಗತ್ಪುರ.
ಸಾರಿ प्रसाद से नीबी देखो रचना लिख दी प्यारी, राम प्रसाद से नीबी देखो रचना लिख दी प्यारी।
Yeah।